श्री दासबोध दशक सातवा चतुर्दश ब्रह्मांचा समास पाचवा द्वैत कल्पना निरसन
श्री राम केवल ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचे हि लागले अनुसंधान ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे आता हे द्वैत निरसे कवणे परी हो तरी आता सावधान एकाग्र करुनिया मन माया ब्रह्म हे कवण जाणता हे सत्य ब्रह्माचा संकल्प मिथ्या मायेचा विकल्प ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या सर्व जाणे म्हणून या सर्वसाक्षिणी ऐक तुर्येचे लक्षण जेथे सर्व जाणपण सर्वची नाही कवण जाणे लगा संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची पोटी ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवण साक्षत्व चैतन्यत्व सत्ता हे गुण ब्रह्माचिया माथा आरोपले जाण वृथा माया गुणे घटमठाचे निगुणे त्रिविधा आकाश बोलणे मायेचे नि खरेपणे गुणे ब्रह्मी जव खरेपण मायेसी तवची साक्षत्व ब्रह्मासी माये अविद्येचे निरासी द्वैत कैचे म्हणून सर्वसाक्षी मन तेची जालिया उन्मन मग तुर्या रूप ज्ञान ते मावळून गेले जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले द्वैता द्वैताचे तुटले अनुसंधान एवं द्वैत आणि अद्वैत होये वृत्तीचा संकेत वृत्ती झालिया निवृत्त द्वैत कैचे वृत्तिरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान जिथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी जे मन बुद्धि अगोचर जे कल्पने हून पर ते अनुभविता साचार द्वैत कैचे द्वैत पाहाता ब्रह्म नसे ब्रह्म पाहाता द्वैत नासे द्वैता द्वैत भासे कल्पनेसी कल्पना माया निवारी कल्पना ब्रह्म थावरी संशय धरी आणीवारी ते ही कल्पना कल्पना करी बंधन कल्पना दे समाधान ब्रह्मी लावे अनुसंधान ते ही कल्पना कल्पना द्वैताची माता कल्पना ज्ञेप्ती तत्वता बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे कल्पना अंतरी सबळ नस्ते दावी ब्रह्म गोळ क्षणायेका ते निर्मळ स्वरूप कल्पी क्षणायेका धोका वाहे क्षणायेका स्थिर राहे क्षणायेका पाहे विस्मित होनी क्षणायेका ते उमजे क्षणायेका ते निर्भुजे नाना विकार करीजे ते कल्पना जाणावी कल्पना जन्माचे मूळ कल्पना भक्तीचे फळ कल्पना तेची केवळ मोक्षदाती असो ऐसी हे कल्पना साधने दे समाधाना येरवी हे पतना मूळचकी म्हणून सर्वाचे मूळ ते हे कल्पनाच केवळ इचे केलिया निर्मूळ ब्रह्म प्राप्ती श्रवण आणि मनन निज ध्यासे समाधान मिथ्या कल्पनेचे भान उडून जाये शुद्ध ब्रह्माचा निश्चय करी कल्पनेचा जयो निश्चितार्थे संशयो तुटून गेला मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे जैसे सूर्याचे नि उजेडे नासे तम तैसे ज्ञानाचे नि प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान कल्पनेने कल्पना उडे जैसा मृगे मृग सापडे काशरेशर आतुडे आकाश मार्गी शुद्ध कल्पनेचे बळ झाले या नासे सबळ हे चिवचन प्रांजळ सावधैका शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण सस्वरूपी विस्मरण पडोचिने दे सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निर्शन अद्वय निश्चयाचे ज्ञान तेचि शुद्ध कल्पना अद्वैत कल्पीते शुद्ध द्वैत कल्पीते अशुद्ध अशुद्ध तेचि प्रसिद्ध सबळ जाणावी शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैत कल्पी अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे द्वैतासरिसी निरसे सबळ कल्पना कल्पनेने कल्पना सरे ऐसी जाणावी चतुरे सबळ गेलिया नंतरे शुद्ध उरली शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप स्वरूप कल्पिता तद्रूप होये आपण कल्पनेसी मिथ्यत्व आले सहजची तद्रूप झाले आत्मनिश्चय नासिले कल्पनेसी जे क्षणी निश्चय चळे ते क्षणी द्वैत उफाळे जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार तैसे ज्ञान होता मळीण अज्ञान प्रबळे जाण या कारणे श्रवण अखंड असावे। आता असो हे बोलणे झाले, आशंका फेडू ये का बोले। जयास द्वैत भासले ते तू नभेसी सर्वथा। मागील आशंका फिटली इतुकेन हे कथा संपली। पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती।
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निर्शन नाम समास पाचवा।